सोचो सोचो किस बारे में सीरियसली फाइनली सोचने का टाइम हो चला है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है वर्ल्ड थिंकिंग डे। या निमित्त मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे ज्याबद्दल फायनली सिरियसली विचार करण्याची वेळ झाली आहे। सुमेध काय म्हणतोय? हाय सुमेध।
विचार तर खूपच येत असतात, आता सिरियसली विचार काय करावं त्याचा पण एक वेगळाच विचार येतो।
अरे बापरे।
यस, करिअर बद्दल खूप विचार येतो।
ओके ओके, तुला काय करायचंय पुढे जाऊन, तू काय शिकतोस?
मी आता सध्याला M.Com करत आहे, फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी मध्ये।
अच्छा।
विचार करत होतो की बँकेमध्ये लागाव, पण कधी कधी वाटते टीचर बनाव।
ओके ओके, मग तुझे जास्त पॅशन काय आहे, कुठे जास्त काम करण्याची इच्छा आहे तुझी, बँकेत की टीचर म्हणून?
पॅशन म्हणजे पॅशन तर मला रायटर बनू वाटते। कधी कधी असे विचार येतात ना, जेव्हा नाईटला झोप वगैरे येत नाही तेव्हा पण मी उठून कधी पण लिहितो। आणि मला सर्वांना असं पण सांगावं वाटते की जेव्हा असे विचार येत राहतात ना जास्त, तेव्हा लिहून ठेवलं पाहिजे। किंवा जेव्हा आपण आपले विचार लिहितो ना, ते खूप युनिक आणि वेगळे विचार राहतात आपले।
एक्झॅक्टली एक्झॅक्टली, तू लिहायला सुरू कर, आय होप की तू एक दिवस रायटर बनशील, बँकेतही काम करशील।
येस, आता पाहू आता काय होते।
ऑल द बेस्ट तुला, आणि जास्त विचार करण्यापेक्षा त्याच्यावरती ऍक्ट कर असं मला वाटतं।
येस येस, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे।
येस, थँक्यू सो मच सुमित, बाय। तुमच्या लाईफ मध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यावर आता गांभीर्याने सिरियसली विचार करण्याची वेळ आली आहे, मग ते तुमचं लग्न असेल, करिअर असेल, रिलेशनशिप असेल, किंवा मग येणाऱ्या पगारामध्ये किती वाढ होईल हे असेल, अप्रेझल्स मध्ये काय काय येणार आहे ते असेल, किंवा अजून बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात। तुमच्या लाईफ मध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याबद्दल आता सिरियसली विचार करण्याची वेळ आली आहे, सांगा मला, पटकन कॉल करा 9607007935। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।